15 मिनट के लिए आपस में ब्रेनस्टॉर्मिंग, आपस में डिस्कशन, जितनी पॉइंट्स याद आती है वो सारी लिखनी है, ठीक है, जितना उसके संबंध में याद आता है वो सारा लिखना है और फिर यहां आके सुनाना है वो सब कुछ एक एक संबंध का। स्टार्ट। नहीं, अपने हिसाब से मिनिमम 10 पॉइंट्स आने चाहिए। अटेंशन प्लीज, मिनिमम 10 पॉइंट्स। ओम शांति। 5 मिनट्स रिमेनिंग, पॉइंट्स को समराइज करना चालू कर दीजिए। टाइम अप, टाइम अप। अच्छा, लास्ट 2 मिनट्स। ओम शांति। अभी रैंडम राउंड होगा। जिस ग्रुप का बाबा से संबंध धोबी का था वो रेडी हो जाए, उनका ग्रुप लीडर आ जाए इधर। जिस ग्रुप का बाबा से संबंध सदगुरु का था वो इधर आ जाए, वो रेडी रहे। एक ही आएगा, ओनली ग्रुप लीडर, बाकी नहीं आएंगे। धोबी, मास्टर धोबी जो भी है वो आ जाए जल्दी। मास्टर धोबी प्लीज हरी अप। नहीं, वो मास्टर सदगुरु है। मास्टर सदगुरु कौन है? मास्टर सदगुरु आ जाएंगे इधर और मास्टर धोबी। तब तक अभी बाकी लोग वो इनको सुनेंगे। आप अगर लिखते रहेंगे तो सुनेंगे कम। डायरी बंद, पेन स्टॉप, अभी इनको सुनना है। इधर आ जाइए, बैठिए। तो इनका है बाबा से संबंध धोबी का है। तो बाबा धोबी के रूप में ये बाबा को कैसे याद करते हैं और कौन कौन सी पॉइंट्स है वो सब सुनाएंगे अभी। और सदगुरु किसका है? कहां गए? हाँ, इधर आ जाइए, आप बैठ जाइए, रेडी रहिए। तब तक कोई भी भाषा में सुना सकते हैं। अगर हिंदी आपको थोड़ी मुश्किल लगती है, प्रेफरेबली हिंदी, नहीं तो फिर अपनी भाषा में। स्टार्ट। सब लोग इधर सुनेंगे, इसको सब लोग सुनेंगे। अभी लिखना बंद करना है।
बाबा आके 63 जन्मों का हमारा पाप जो है धोने वाला डोबी है। पहला, हमारा जो पुराना कपड़ा है, आत्मारूपी कपड़ा का मन बुद्धि धोने वाला डोबी है। संस्कार तीनों को धोने वाला डोबी।
थोड़ा सा चेयर इस तरफ, जो एकदम उल्टे हैं सीधा कर सकते हैं, पर ग्रुप बना रहे, ग्रुप को छोड़ना नहीं है। नजदीक नजदीक हो जाए ग्रुप, एक ग्रुप एक और दूसरे ग्रुप अलग अलग हो।
पतित आत्माओं का कपड़ा जो है उसको ज्ञान योग रूपी सोप डाल के धोने वाला धोबी है। तमो प्रधान बुद्धि वाले को, तमो प्रधान बुद्धि वाला आत्माओं को सतो प्रधान सोप डाल के धोने वाला धोबी है। आत्मा रूपी कपड़ों का धोने वाला धोबी है।
वो तो हो गया ना।
आत्मरूपी कपड़ों का पांच विकार रूपी महिला है जो धोने वाला डोबी है। पत्थर रूपी बुद्धि वाला बुद्धि को पारस सोप डाल के धोने वाला डोबी है।
ये नई सोप आई है, पारस सोप।
शिव बाबा आके इडी विश्वों का, सारी विश्वों का जो आत्मा रूपी कपड़ा है सबको धोने वाला होलसेल रूपी धोबी है।
होलसेल धोबी।
ये धोबी मिलता है वही की 5000 साल पे संगम युग में मिलता है, लेकिन सारी कल्पने नहीं मिलेगा। अभी डाल दीजिए,
अभी डाल दीजिए।
आत्मरूपी जो ಕತ್ತೆಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಗದಾ ಗದಾ ಜೈಸ ಹೋಗತ ಸಾರಿ ವೇಟ್ ಲಗಾಕೆ ಚಲ್ತಾ ಉಸ್ಕು ಉತರ್ನೆ ವಾಲಾ ಡೋಬಿ ಹೇ. ಹಮ್ ಸಾರಿ ಢೂಂಡತೆ ಥೆ ಕಪಡಾ ಕಹಾ ದಾಲೆ ಕರ್ಕೆ ಢೂಂಡತೆ ಥೆ ಲೇಕಿನ್ ಬಾಬಾ ಹಮಕು ಢೂಂಡ ಕೆ ಆಗೇ ಧೋನೆ ವಾಲಾ ಡೋಬಿ ಹೇ. ಏ ಡೋಬಿ ಹಾಕೋ ಐಸಿ ಕರ್ತ ಫ್ರೀ ಅಂಡ ಫ್ರೀ ಸರ್ವಿಸ್
ಫ್ರೀ
ಸರ್ವಿಸ್ ಪೈಸಾ ಇಲ್ಲ. ಏ ಡೋಬಿ ಕೆ ಪಾಸ್ ಕೋಯಿ ಕಪಡಾ ಆತ ಧೋನೆ ಕ ಟೈಮ್ ಪಟ್ ಜಾತ ಉಸ್ಲೇ ಸಂಭಾಲನ ಕರ್ನ ಪಡ್ತಾ ಥೋಡಿ ಚೋಡ್ ಕೆ ಚಲಾ ಜಾತ ಜ್ಞಾನ ಐಸಿ ಅರ್ಥ ಉಸ್ಕಾ ಅರ್ಥ ಜೋ ಹೈ ಬಹುತ್ ಮಹಿಳಾ ಹೋ ಜಾತಾ ಉಸ್ಲೇ ಚೋಡ್ ಕೆ ಚಲಾ ಜಾತಾ ಜ್ಞಾನ ಉಸ್ಲೇ ಪಟ್ ಜಾತಾ ಭಗವಾನ್ ಬಾಬಾ ನೇ ಬೋಲ್ತಾ ಕೇ ಕೋಯಿ ಮುರಳಿ ಪೆ ಜ್ಞಾನ ಚೋಡ್ ಕೆ ಚಲಾ ಜಾತಾ ಲೇಕಿನ್ ಪಟ್ ಜಾತಾ ಕೋಯಿ ಕಪಡಾ ಕ್ಯೂ ಐಸಿ ಹೋತ ಮಹಿಳಾ ಬಹುತ್ ಜಾದಾ ಹೋಯ್ ಉಸ್ಲೇ.
नेक्स्ट ग्रुप है मास्टर सदगुरु ग्रुप, बाबा को सदगुरु रूप में. नहीं मास्टर सदगुरु का बोला मैंने, ब्यूटिशियन. अच्छा चलो ठीक है, ब्यूटिशियन वाला कौन सा ग्रुप है? नहीं वैसे हमने मास्टर सदगुरु को बुलाया था, तो मास्टर सदगुरु जो होगा वो इधर आ जाइए. सदगुरु ग्रुप कौन सा है? नहीं दिए, दिया है किसी को? नहीं टिक मार्क तो किया है. अच्छा ठीक है, तब तक आप बोलिए. ब्यूटिशियन
ओम शांति. बाबा और ब्यूटिशियन कूड़ा याकेंद्रे ನಾವು ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಶೃಂಗಾರ ಮಾಡಿ ಹೇಗೆ ಶರೀರಕ್ಕೆ ಶೃಂಗಾರ ಮಾಡಿ ಕುರೂಪಿಗಳನ್ನ ಸುರೂಪಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಬಾಬಾ ಅವರು ನಮ್ಮನ್ನ ಆತ್ಮಗಳಿಗೆ ಜ್ಞಾನ ರತ್ನಗಳಿಂದ ಶೃಂಗಾರ ಮಾಡಿ ಸುಂದರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅರ್ಥಾತ್ ಮನುಷ್ಯರಿಂದ ದೇವತೆಗಳು, ನರನಿಂದ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅರ್ಥವಾಗುತ್ತೆ ಅಂತಷ್ಟೆ. ಇದರಿಂದ ಜ್ಞಾನ ರತ್ನಗಳಿಂದ ಶೃಂಗಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ದಿವ್ಯ ಗುಣಗಳ ಮಾಲೆಯನ್ನು ಹಾಕಿ ಅದರಿಂದ ಶೃಂಗಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಮಾಯೆಯ ಒಂದು ಕಲೆಗಳೇನಿರುತ್ತೆ ಡಾಟ್ಸ್ ಅಥವಾ ಕಪ್ಪು ಕಲೆಗಳು, ಅದನ್ನ ಲಕ್ಸ್ ಸೋಪಿನಿಂದ, ಲಕ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ ಲಕ್ಷದ ಲಕ್ಷ ಏನಿದೆ ಗುರಿ ನಮ್ದು, ಆ ಸೋಪಿನಿಂದ ಶುದ್ಧ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಆಸುರಿ ಸಂಸ್ಕಾರ ಏನಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದು ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ದೈವಿ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ತುಂಬುತ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಪ್ರತಿ ದಿವಸ ಯಾವ ತರ ಶರೀರಕ್ಕೆ ಸ್ನಾನ ಮಾಡ್ತೀವಿ ಹಾಗೆ ಪ್ರತಿ ದಿವಸ ಜ್ಞಾನ ಯೋಗದ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಸಿ ಆತ್ಮವನ್ನ ಶುದ್ಧ ಮಾಡ್ತಾರೆ.
ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್ ಸ್ನಾನ ಕರತೆ ಶೃಂಗಾರ ಕರತೆ
ವೈಬೆ ಶೃಂಗಾರ ಕರತೆ. ಸೊ ಆತ್ಮದ ನೇಚರ್, ಅದರ ನೇಚರ್ ಕ್ಯೂರ್ ಏನಿದೆ, ಶರೀರದ ನೇಚರ್ ಕ್ಯೂರ್ ಮಾಡಿದಾಗ ಆತ್ಮದ ನೇಚರ್ ಕ್ಯೂರ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆತ್ಮಕ್ಕೆ ಏನೇನ್ ಬೇಕೋ ಆ ನೇಚರ್ ಕ್ಯೂರ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಜ್ಞಾನದ ಮೆಡಿಸಿನ್ಗಳನ್ನ ಬಾಬಾರವರು ನಮ್ಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ.
ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್ ಹರ್ಬಾಲಿಸ್ಟ್
ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇದೆ ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್ ಅಂತ. ಪವಿತ್ರತೆಯ ಒಂದು ಧಾರಣೆಯಿಂದ ಆತ್ಮವನ್ನ ಸುಂದರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಶ್ಯಾಮ್ ಸೆ ಸುಂದರ್, ಕಪ್ಪಾಗಿರೋನ ಆತ್ಮ ಕುರೂಪ ಆಗಿದೆ ಆತ್ಮಕ್ಕೆ, ಈಗ ಜ್ಞಾನ ಯೋಗದ ಶೃಂಗಾರದಿಂದ ಆತ್ಮವನ್ನ ಶ್ಯಾಮ್ ಸೆ ಸುಂದರ್ ಬನಾತೆ. ಫೈನಲ್ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಆತ್ಮದ ಸ್ಮೃತಿಯ ತಿಲಕವನ್ನು ಇಡ್ತಾರೆ ಬಾಬಾ ಅವರು, ಇದು ಕೂಡ ಆತ್ಮದ ಒಂದು ಶೃಂಗಾರ ಆಗಿದೆ. ಹೀಗೆ ಟೋಟಲ್ ಆಗಿ ನರನಿಂದ ನಾರಾಯಣ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಾಬಾರವರು ಜ್ಞಾನ ಯೋಗದ ಧಾರಣೆ ಸೇವೆ ಇವುಗಳ ಮುಖಾಂತರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶೃಂಗಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಓಂ ಶಾಂತಿ.
ನೆಕ್ಸ್ಟ್ ಗಾರ್ಡನರ್ ಬಾಬಾ ಬಾಗ್ವಾನೆ ಇದರ ಅಜಯ್ಯ मास्टर बागवान, गार्डनर, किसी को दिया है ना गार्डनर, आ जाइए। टीचर, हाँ ठीक है, बुलाएंगे आपको, सदगुरु नहीं दिया है किसी को। गार्डनर इधर आ जाइए और ड्राइवर इधर आ जाइए, मास्टर ड्राइवर। और वो जो पॉइंट्स है एकदम सॉलिड पॉइंट्स चाहिए, पावरफुल पॉइंट्स, एक ना मिले दूसरे से, सेपरेट पॉइंट्स चाहिए। वही 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 घुमाना नहीं है, गोल 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 गोल, ठीक है। तो इधर कौन, ड्राइवर, मास्टर ड्राइवर इधर बैठ जाइए। पहले आप बताइए आपका किस संबंध से बाबा को याद कर रहे हैं और फिर उसका विस्तार कीजिए।
ಓಂ ಶಾಂತಿ. ಬಾಬಾವ್ರನ್ನ ನಾನು ಸರ್ವ ಸಂಬಂಧಗಳಲ್ಲಿ ನೆನಪು ಮಾಡ್ತೀನಿ, ತಂದೆ ಶಿಕ್ಷಕ ಸದ್ಗುರು ರೂಪದಲ್ಲಿ ನಾನು ನೆನಪು ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ನನಗೆ ಬಂದಿರೋದು ಬಾಬಾ ತೋಟದ ಮಾಲೀಕ ಅಂದ್ರೆ ಬಾಬಾ ನಮ್ಮನ್ನ ಹೂಗಳ ತೋಟದ ಮಾಲೀಕ ಶಿವಬಾಬಾ, ನಾವೆಲ್ಲ ಅದರಲ್ಲಿ ಹೂಗಳಾಗಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ನಾವು ಸುಗಂಧ ಭರಿತ ಹೂಗಳಾಗಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲೂ ಒಂದೊಂದು ಗುಣಗಳಿರುತ್ತೆ. ಬಾಬಾ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆತ್ಮದಲ್ಲೂ ಗುಣಗಳನ್ನ ನೋಡಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ, ಸುಗಂಧ ಭರಿತ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಕ್ಕೆ ನೋಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಹೂಗಳ ಎಲ್ಲಾ ಹೂಗಳನ್ನು ಬಾಬಾವ್ರು ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಹೂವಿನ ರಾಜ ಗುಲಾಬಿ ಹೂ ಹಾಕ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಾ ಹೆಂಗೆ ತೋಟಕ್ಕೆ ನಾವು ಗೊಬ್ಬರಗಳನ್ನ ಹಾಕ್ತಾರೆ ಗಿಡಗಳನ್ನ ಬೆಳೆಸೋದಕ್ಕೆ, ಅದೇ ತರ ಶಿವಬಾಬಾ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲೂ ಕೂಡ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಯೋಗದ ಒಂದು ಗುಣಗಳನ್ನ ತುಂಬಿ ಸುಗಂಧ ಭರಿತ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಬಾಬಾ ಮುರುಳಿಯಲ್ಲಿ ಮೊಘಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಅದು ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಮೊಘಲ್ ಗಾರ್ಡನ್ ಅಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಆತ್ಮಗಳು ಹೂಗಳ ಸಮಾನ ಆಗಿದ್ದೀರಾ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಪ್ರತಿಯೊಂದು ಆತ್ಮನೂ ಕೂಡ ಒಂದೊಂದು ಹೂಗಳಾಗಿದೆ, ಅದರಲ್ಲಿ ಸುಗಂಧವನ್ನ ಬಾಬಾ ಮುರುಳಿಯಲ್ಲಿ ಗುಣಗಳನ್ನ ತುಂಬುತ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಬಾಬಾ ನಮಗೆ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಯೋಗವನ್ನ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟು ಆತ್ಮವನ್ನ ಸತೋಪ್ರಧಾನದಿಂದ ತಮೋಪ್ರಧಾನದಿಂದ ಸತೋಪ್ರಧಾನವುಳ್ಳ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಮುಳ್ಳುಗಳನ್ನ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಅವಗುಣಗಳಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದಾಕಿ ಸುಗಂಧ ಭರಿತ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಬಾಬಾ ನಮ್ಮನ್ನ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ, ಮುಳ್ಳುಗಳನ್ನಾಗಿ ನೋಡಕ್ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಆತ್ಮಗಳು ಕೂಡ ಹೂಗಳಾಗಬೇಕು, ಹೂಗಳಾಗಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಕೋಮಲತೆ, ಹೆಂಗೆ ಹೂವಲ್ಲಿ ಕೋಮಲತೆ ಇರುತ್ತೆ, ಸಾಫ್ಟ್ನೆಸ್, ಅದೇ ತರ ನಮ್ಮ ಆತ್ಮದಲ್ಲೂ ಕೂಡ ಗುಣಗಳನ್ನ ತುಂಬಿ ನಮ್ಮ ಆತ್ಮವನ್ನ ಕೋಮಲವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನೇನು ಅವಗುಣಗಳಿರುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಏನೇನು ಅವಗುಣಗಳಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಾಬಾವರು ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಯೋಗದಿಂದ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತೆಗೆದಾಕಿ ಸುಗಂಧ ಭರಿತ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಎಕ್ಕದ ಹೂವಲ್ಲಿ ಏನು ಗುಣಗಳಿರಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಸುಗಂಧ ಇರಲ್ಲ, ಅಂತಹ ಆತ್ಮವನ್ನು ತಂದು ಸುಗಂಧ ಭರಿತ ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಪಾಲನೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಗುಣ ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಯೋಗದಿಂದ ಪಾಲನೆ ಮಾಡಿ ಹೂಗಳ ಸಮಾನವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ನೋಡಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಓಂ ಶಾಂತಿ.
ಬಾಬಾ ಕೋ ಬಚ್ಚಾ ಜಿಸ್ನೆ ಬನಾಯಾ ಹೈ ವೋ ಇದರ್ ಆಕೆ ಬೈಠ ಜಾಯಿ ತಬ್ ತಕ್ ಇದರ್ ಚಾಲು ಹೋಗಾ ಯೇ ಹೈ ಮಾಸ್ಟರ್ ಡ್ರೈವರ್ ತೋ ಬಾಬಾ ಹಮಾರಿ ಗಾಡಿ ಕಾ ಡ್ರೈವರ್ ಹೈ.
ಓಂ ಶಾಂತಿ. शिव बाबा हमारा जीवन का ड्राइवर है. संगम युग से सतयुग तक लेकर जाने वाला ड्राइवर शिव बाबा है. और व्यर्थ संकल्प बहुत आता है ना, तब व्यर्थ संकल्प कब आता है तब शिव बाबा ड्राइवर को याद किया तो वो ऑटोमेटिकली शिव बाबा ब्रेक डालता है. हिंदी अच्छी तरह से नहीं आता है इसलिए थोड़ा सा एडजस्ट कीजिए. रोड से कैसे अम्स आता है ना, बहुत आता है, ऐसे हमारा जीवन में तब शिव हमारा जीवन में बहुत परिस्थितियां और समस्या आता है, तब शिव बाबा को हम ड्राइवर बना के हम याद किया तो हमारा जीवन का और जीवन का हम क्या लक्ष्य है हम पहुंच सकता है। और स्वराज्य अधिकारी का सीट, हमारा स्वराज्य अधिकारी का सीट में हम सेट हुआ तो हम हमारा लक्ष्य क्या है, एम ऑब्जेक्ट क्या है, उस तक हम पहुंच सकते हैं। और ज्ञान और योग दोनों पेट्रोल शिव बाबा हम डाले तो, सो हम ज्ञान और पेट्रोल को डाले तो तब शिव बाबा ड्राइवर हमको अच्छी तरह से हम पहुंच सकते हैं, जीवन रूपी गाड़ी चला सकते हैं। हम खुद डालना पड़ता है ना, नहीं तो कैसे होता। और शिव बाबा कार है ना, शिव बाबा का कार में अनलिमिटेड सीट्स है, कोई लिमिटेड नहीं है, अनलिमिटेड सभी आत्मा को शिव बाबा लेकर जाता है। सो हम आत्मा भी बानी बेल्ट सदा डाल के रखे तो हम सेफ्टी से पहुंच सकता है। और कैसे कार में लाइट हराता है ना, ऐसे लाइट और माइट दोनों लाइट हुए तो हम कैसे अभी जीवन का अंधियारा में है, अभी हम सभी रात के अंधियारा में है, लाइट तो डालते हैं ना, अभी सभी हम अंधियारा में है। सो दोनों लाइट और माइट का स्विच डाले तो हम ड्राइव शिव बाबा ड्राइवर अच्छी तरफ से हमको पहुंच सकते हैं। सो बाबा इज अवर ओबीडियंट ड्राइवर है, प्रामाणिक ऑनेस्टी है। कैसे एक बच्चे एग्जाम्पल है, एक छोटा सा बच्चा एरोप्लेन में जाता रहता है, एरोप्लेन में बैठा है, तब उसका ड्राइवर उसका पिता ड्राइविंग करता है। उस टाइम उसको कुछ क्या बोलता है, एरोप्लेन ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮಗುವನ್ನ ಕೂರಿಸಿರ್ತಾರೆ, ಕುತ್ಕೊಂಡಿರತ್ತೆ, ಅವರು ಡ್ರೈವಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಫ್ಲೈಟ್ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಅವಾಗ ಒಂದು ಅಂದ್ರೆ ಬಿರುಗಾಳಿ ಎಲ್ಲ ಬಂದು ಅದ ಏನೋ ಒಡ್ತಾ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಸೊ ಅವಾಗ ಬೆಂಕಿ ಏನೋ ಹತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರತ್ತೆ, ಅದು ಮಗುಗೆ ಎದುರುಕನೆ ಆಗೋದಿಲ್ವಂತೆ, ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪನೇ ಡ್ರೈವರ್। ಅದೇ ರೀತಿ ಶಿವ ಬಾಬಾ ಇಸ್ ಅವರ್ ಡ್ರೈವರ್।
ಕನ್ನಡ ಮೇ ಜ್ಯಾದಾ ಫಾಸ್ಟ್ ಚಲಾತ ಹೈ ಬಾಬಾ, ಹಿಂದಿ ಮೇ ಥೋಡಾ ಸ್ಲೋ ಹೈ।
बाद में वो भी ज्यादा होता है,
अच्छा बाद में हो जाएगा।
ऐसे शिव बाबा हमारा जीवन का सच्चा ड्राइवर हम बनाए तो सच में शिव बाबा हमारा लक्ष्य क्या है उस पर हम पहुंच सकते हैं। थैंक यू, निश्चिंत होके हम पहुंच सकते हैं।
टालिया टालिया, शिव बाबा माँ किसने बनाया है, माँ वाला मदर ग्रुप आ जाइए, रेडी रहिए। चलो अब इधर कौन सा है बच्चा, शिव बाबा एस चाइल्ड।
ओम शांति। ओम शांति। बाबा मेरा बच्चा, सो बच्चा जब छोटा होता है तो एकदम आज्ञाकारी पवित्र होता है, फिर बच्चे को हम मेरे लाडले मीठे बच्चे कहते हैं, फिर बाबा को रोज भोग लगाना, मतलब बच्चे को जैसे हम अलग अलग वैरायटी जो उनको पसंद है वो बना बना के खिलाते हैं, तो वैसे बाबा को लाड लड़ा सकते हैं। फिर छोटे बच्चे होते हैं तो हम उनको छोटे छोटे काम भी दे देते हैं, छोटे छोटे हाथों से करने के लिए, तो वो टाइम पे भी हमारा पूरा अटेंशन वो बच्चे पर ही होता है कि हमारा ध्यान उनसे हटता नहीं है कि वो कैसे कर रहा है क्या कर रहा है। तो बच्चा बनाने से हमारा पूरा अटेंशन बाबा पर ही रहता है। फिर उनको क्या खाया नहीं है, पिया नहीं है, वो भी हम देखते हैं कि बाबा, जैसे बाबा को बच्चा बनाएंगे तो वो मतलब अटेंशन नहीं रहेगा कि खाया या पिया नहीं, क्योंकि बाबा को तो सिर्फ अपने मन की शांति के लिए हम भोग लगाते हैं। फिर बाबा को बच्चा बनाते हैं तो आज की दुनिया में बच्चों के इतने खर्चे हैं, स्कूल है, ट्यूशन है, ये वो कुछ नहीं रहेगा बाबा को बच्चा बनाने से, वो खर्चा मिट जाता है। और फिर बाबा इस दुनिया का सबसे खूबसूरत बच्चा है, तो उसे देखते ही हमारी मेंटल फिजिकल जो भी परेशानियां या दुख दर्द होते हैं वो मिट जाते हैं। फिर बाबा बच्चा बनकर हमारी सारी मनोकामनाएं पूर्ण कर देता है। फिर इस दुनिया के बच्चों की तो कोई गारंटी है नहीं, तो बाबा को बच्चा बना देते तो पूरे जन्म जन्म हमारा साथ देगा, ये गारंटी है। फिर आजकल के बच्चे तो माँ बाप को वृद्धाश्रम में छोड़ देते हैं, लेकिन ये बच्चा हमारा पल्लू कभी नहीं छोड़ेगा, हमारे आस पास इर्द गिर्द ही घूमेगा। और इसको मतलब हम बाजू में सुलाते तो ये भी हमको ही याद करेगा, हम जैसे उनको याद करते तो हम उनकी माँ बन जाएंगे तो वो भी हमको याद करेगा। फिर आजकल हम जैसे बच्चे छोटे होते हैं तो हम उनको ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार सुनाते हैं, लेकिन बाबा हमको याद दिलाता है कि ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार वॉच आई वंडर, हाउ आई वंडर वॉच यू आर, तो हम भी उनकी तरह है, वो भी हमारी तरह ही है, ये हमको बाबा याद दिलाते हैं बच्चा बनकर। तो दिस इज द लास्ट वन, थैंक यू।
बहुत बढ़िया, और भी कोई पॉइंट है?
तो बाबा को अगर बड़ा बच्चा बनाते हैं, जैसे सबसे बड़ा बच्चा होता है घर में, तो माँ बाप भी उसको पूछ के उसकी सलाह मशवरा करके सब काम करते हैं और सारा उसके ऊपर भरोसे छोड़ देते हैं। तो वैसे ही हम बाबा को बड़ा बच्चा बना देते हैं, सब कुछ उसके सुपुर्द कर देते हैं, तो वो अंत समय तक हमारा संभाल करेगा, पूरे 84 जन्म हमारी संभाल करेगा।
तो कुमारों ने बाबा को बच्चा बनाया, कुमारों ने शिव बालक। तो बाबा को लोरी क्या सुनाते हो आप? लोरी सुनाते हो? ट्विंकल ट्विंकल
बाबा ही हमको सुनाते हैं, ट्विंकल ट्विंकल सिस्टर।
ठीक है, ओके, वेरी गुड। नेक्स्ट इधर, इधर नेक्स्ट बाबा टीचर, इधर आ जाइए, बैठ जाइए। तब तक ये कौन सा है? माँ, बताइए बाबा को माँ कैसे बनाया?
ओम शांति। हमारा टॉपिक है बाबा एज मदर, बाबा हमारा माँ है, बाबा हमारा माँ है। बाबा इज हैविंग, दैट मीन्स ही इज अ होल्डर ऑफ डबल डिग्री, दैट इज BA, बैचलर ऑफ ऑल नॉलेज विथ ऑल टाइम। देन आफ्टर दैट ABA, बाबा में ABA है, BA में ABA है, ABA मतलब आबा, इसका अर्थ है माँ। और बाबा को आबा, ABA ना आबा अंत अद भाषे BA में ABA फर्स्ट बी बिटो ABA ಅದನ್ನ ಆಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಭಾಜಿ ಓ ಹಿಬ್ರೂ ಕಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಹೇನಾ ಆಬಾ ಹಿಬ್ರೂ ಔರ್ ಬಾಬಾ ಕೋ ಹಮೇ ಜನನಿ ಮಾತಾ ಅಂಬೆ ತಾಯಿ ಅಮ್ಮ ಅಮ್ಮಿ ಜಗತಂಬಾ ಕ್ರಿಯೇಟರ್ ಇಸ್ಕಾ ಪ್ಯಾರ್ ಔರ್ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸಚ್ಚಾ ಹೈ ಸಚ್ಚಾ ಪ್ಯಾರ್ ಹೈ ಶಿವ ಬಾಬಾ ಪರಮಾತ್ ಮಾ ಹೈ ಔರ್ ತೀನ್ ಟೈಪ್ ಕಿ ಮಾ ಹೈ ಬ್ರಹ್ಮಾ
ತೀನ್ ಪ್ರಕಾರ ಕಿ
ब्रह्मा माँ है, ड्रामा और एक माँ है, मम्मा भी एक माँ है। और शिव माँ डिटैच्ड ऑब्जर्वर है, किसी से भी अटैचमेंट नहीं रखता है। और शिव माँ हमको बंधनों से मुक्त कराते हैं। पुरुषार्थ के मार्ग पर गिरना उठना है तो है ही, इसमें बाबा हमारे उन्नति के लिए ही सलाह देते हैं। और माँ की छत्रछाया में हम सेफ रहते हैं और ज्ञान की दूध पिलाते हैं। जब हम देह अभिमान और अहंकार की बीमारी चढ़ते हैं, हमें ज्ञान की टॉनिक देती है माँ। ब्रह्मा माँ द्वारा हम बच्चों की अडॉप्ट करते हैं। सभी बच्चों की प्रति इक्वल प्यार रहते हैं। रोज शिव माँ हमको रात में लोहरी सुनाकर अपनी गोद में सुलाते हैं।
नेक्स्ट इधर आ जाएंगे अभी। केयर टेकर, शिव बाबा हमारा केयर टेकर है, कौन है? इधर आके बैठ जाइए, आप चालू कीजिए। आपका क्या है? शिव बाबा टीचर।
शिव बाबा टीचर है, इसमें बहुत सारे पॉइंट्स लिखे जा सकते हैं, इसमें बहुत सारे पॉइंट लिखे जा सकते हैं, हमने कुछ पॉइंट्स लिखे। बाबा ऐसा टीचर है जो रोज नए नए पॉइंट्स हमको सुनाता है। बाबा हमको ज्ञानी बनाता है, हमको योग सिखलाते हैं और हमें 21 जन्मों का वर्षा देते हैं। हमें नेगेटिव पॉइंट्स को दूर करना और उसको पॉजिटिव में बदलना सिखाते हैं। बाबा हमको निर्णय शक्ति सिखाते हैं। बाबा हमको गुणमूर्त होना सिखाते हैं। बाबा सदगति कैसे करते हैं उसका रास्ता हमें बताते हैं। बाबा हमें दैवीय गुण के लिए शिक्षा देते हैं, सर्व बंधन से मुक्त होने के लिए शिक्षा देते हैं, पवित्र होने के लिए शिक्षा देते हैं। बाबा इस ड्रामा के आदि मध्य अंत का ज्ञान देते हैं। बाबा टीचर बनकर हमको त्रिनेत्री बनना सिखाते हैं। बाबा हमको चारों सब्जेक्ट का अच्छा ज्ञान देते हैं, ज्ञान योग सेवा धारणा। बाबा हमें रोज श्रीमत देते हैं। बाबा हमको संगम पर ही मिलते हैं। बाबा ऐसी पढ़ाई पढ़ाते हैं जिससे हम कौड़ी से हीरा समान बन जाते हैं। बाबा सिंधु हैं, हमें बिंदु बनना सिखाते हैं और हमको पढ़ाई पढ़ाकर बेहद का वर्षा देना सिखाते हैं। हमें पत्थर बुद्धि से पारस बुद्धि बनना सिखाते हैं। बाबा हमें अपनी इनकम कैसे करनी है, बेहद की इनकम कैसे करनी है वो भी सिखाते हैं। और हमें 84 जन्मों का भाग्य कैसे बनाना है वो भी सिखाते हैं। बाबा हमें सर्वगुण संपन्न बनना सिखाते हैं। इसके अलावा एक पॉइंट मैं और भी ऐड करूंगी, बाबा को मैं पर्सनल ट्यूशन टीचर आजकल के बच्चों के समान यूज करती हूँ। बाबा से मैं, मुझे जो नहीं आता है वो मैं डिमांड कर देती हूँ कि बाबा मुझे ये नहीं आता है बताओ, फिर मैं ढूंढने नहीं जाती हूँ। बाबा का काम है वो मुझे कैसे सिखाए और मुझे वो उसका जवाब मिलता ही है, किसी भी रूप में मिल जाए, चाहे वो कोई बुक दे दे, दो लोग बातें करते रहते हैं तो उसमें बीच में मुझे सुनाई दे जाता है, किसी न किसी तरह से बाबा मुझे सिखा ही देते हैं, इसलिए मैं बाबा से बहुत खुश हूँ।
बाबा एज बॉडीगार्ड, अंगरक्षक, इधर आ जाइए। अभी इधर कौन सा है? क्या केयर टेकर, देखभाल करने वाला, ध्यान रखने वाला।
ओम शांति।
नजदीक रखने बोल।
नमिक सिक्किरों ता संबंध केयर टेकर। ಬಾಬುವರು ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅವರಿಗೆ ಕಂಡೀಷನಲ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್, ಬಾಬಾ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು ಕೇರ್ ಟೇಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಹೌದು, ಆದರೆ ಅವರು ಕಂಡೀಷನಲ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್, ಅದಕ್ಕೆ ಕೆಲವೊಂದು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ಲಿಸ್ಟ್ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು. ಅವರು ಆಲ್ ಟೈಮ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್. ವೆನ್ ಎವರ್ ವಿ ಸರೆಂಡರ್ ಅವರ್ ಸೆಲ್ಫ್ ಟು ಹಿಮ್ ವಿತ್ ಹೋಲ್ ಹಾರ್ಟೆಡ್ಲಿ, ಸೊ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ನಾವು ಅವರಿಗೆ ಹೋಲ್ ಹಾರ್ಟೆಡ್ ಆಗಿ ಅಥವಾ ಅಂತರ ಆಲ್ಸೆ ಹಮ್ ಬಾಬಾಕ್ಕೂ ಸರೆಂಡರ್ ಕರ್ತೆ ಹೇ ತೊ ಬಾಬಾ ಪೂರಕ್ಕೆ ಪೂರ ಜೀವನ್ ಭರ್ ಕೇರ್ ಟೇಕ್ ಕರ್ತೆ ಹೇ. ಸೊ ವೋ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಕೇವಲ ಏಕ ದಿನ ಕಾ ಏಕ ಮಾಸ್ ಕಾ ನೀ ಹೇ, 24/7 ಇಂಟು 365 ಇಂಟು 60 ಸೆಕೆಂಡ್ ಇಂಟು 5,000 ಇಯರ್ಸ್ ಹಿ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಟೇಕ್ ಕೇರ್ ಆಫ್ ಅಸ್. ಮೂರನೇ ಪಾಯಿಂಟ್, ನಾವು ಯಾವುದೇ ಹ್ಯಾಪಿ ಮೂಮೆಂಟ್ ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಡಿಸಿಷನ್ ನಮಗೆ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣನೇ ಈ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಟೇಕನ್ ಕೇರ್ ಆಫ್ ಅಂಡ್ ಈ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಟಚ್ ದೋಸ್ ಥಿಂಗ್ಸ್ ದಟ್ ಇಸ್ ವಾಟ್ ವಿ ವಾಂಟ್ ಟು ಡೂ. ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲಾ ತರದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ತೊಂದರೆ ಆದಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ಬಾಬಾವ್ರನ್ನ ಬಹಳ ಹೆಲ್ಪ್ ಕೇಳ್ತೀವಿ. ಆಗ ಬಾಬಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸ್ಸಿನ ಅಂತರಾಳದಿಂದ ಬಾಬಾವ್ರನ್ನ ಕರೆದಾಗ ಖಂಡಿತ ಬಾಬಾ ಈ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಡೂ ದಟ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ವರ್ಕ್ 100%. ಫೋರ್ತ್ ಪಾಯಿಂಟ್, ಬಾಬಾ ಬಂದ ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ಬಾಬಾ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಂದ ಮೇಲೆ ಈವರೆಗೂ ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಬಾಬಾವ್ರ ಮಕ್ಕಳಾಗೇ ಇರ್ತೀವಿ ಅನ್ನೋಂತ ಸಂಕಲ್ಪ ಇರೋದ್ರಿಂದ ಬಾಬಾ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಾದಂತಹ ಜೀವನದ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಕೂಡ ಅವರು ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಪುರಾ ಜೀವನಕ್ಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ಬಾಬಾನೇ ಉಟಾಯ ಹೇ ಅಮ್ ಜೋ ಬಾಬಾಕ್ಕೆ ಜ್ಞಾನ ಮೇ ಆಯೇ ಹೇ ತಬ್ ಸೇ ಅಭಿ ತಕ್ ಹಮ್ನೆ ಸಂಕಲ್ಪ ಕಿಯಾ ಹೇ ಸಭಿನೇ ಬಾಬಾ ಕ ಜ್ಞಾನ ಮೇ ಪೂರಾ ಪೂರಾ ಜೀವನ ಭರ ಹಮ್ ಚಲತೆ ಹೇ ತೊ ಬಾಬಾ ತೋ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಹೀ ಹೇ. ಸೊ ಫಿಫ್ತ್ ಪಾಯಿಂಟ್, ಬಾಬಾ ಕೇವಲ ಬಾಬಾವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಕೇರ್ ಟೇಕ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ, ಈವನ್ ಬಾಬಾವ್ರನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳದೇ ಇರುವಂತವ್ರನ್ನು ಕೂಡ ಬಾಬಾ ಕೇರ್ ಟೇಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದೇ ಬಟ್ ವಿ ನೋ ದಟ್ ಬಟ್ ದೇ ಡೋಂಟ್ ನೋ ದಟ್. ಭಕ್ತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಾಬಾವ್ರನ್ನ ಕರೀತೀವಿ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅದನ್ನ ನಾವು ಕೂಡ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಪಡ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಅದೇ ನಾವು ಬಾಬಾವ್ರ ಮಕ್ಕಳಾದ್ಮೇಲೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಅದನ್ನ ಅನುಭವ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಆದ್ರೆ ಅದರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಅನುಭವ ಆಗದೇ ಇದ್ರು ಕೂಡ ಅದರ ಹೆಲ್ಪ್ ನವರು ತಗೊಳ್ತಾರೆ, ಅದರಿಂದ ಭಗವಂತ ಇದಾನೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ. ಮತ್ತೆ ಬಾಬಾವರು ಕಂಡೀಷನಲ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರ ಪೂರ್ಣ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೇರ್ ಟೇಕ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆದ್ರೆ ಅವರ ಕನ್ಸರ್ನ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಯಾವುದೇ ತಂದೆ ತಾಯಿಗಿಂತಲೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಕನ್ಸರ್ನ್ ತಗೊಂಡವರು ನಮಗೆ ಕೇರ್ ಟೇಕ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಆ ತಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ನನ್ನನ್ನ ಸಂಪೂರ್ಣ ನೆನಪು ಮಾಡಿದ್ರೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಸದಾ ನಿರಂತರವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಜೊತೆನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾ ಜವಾಬ್ದಾರಿನ ನಾನು ತಗೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಾಬಾವ್ರು. ಆಮೇಲೆ ಹೀಸ್ ಟೇಕನ್ ಕೇರ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ವೆನ್ ಎವರ್ ವಿ ಡೂ ದಟ್ ಬಾಬಾಸ್ ನೆನಪು ಫಾರ್ 24/7 ಯಾವಾಗ ಸಂಪೂರ್ಣ ಬಾಬಾವ್ರನ್ನ ನೆನಪು ಮಾಡುತ್ತೀವಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಆಗ ಅವ್ರು ಕೇರ್ ಟೇಕರ್ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಯಾವುದೇ ಪ್ರಾಕೃತಿಕವಾದಂತ ತೊಂದರೆ ಅಥವಾ ಶಾರೀರಿಕವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಏನೇ ತೊಂದರೆ ಆಗಲಿದೆ ಅನ್ನುವಂತ ಮುನ್ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೂಡ ಬಾಬಾವ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ ಕೆಲವೊಮ್ಮೆ. ಬಟ್ ವೆನ್ ಎವರ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಎ ಕ್ಲಿಯರ್ ಮೈಂಡ್, ನಾವು ಯಾವಾಗ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಕ್ಲಿಯರ್ ಮೈಂಡ್ ಇರುತ್ತೆ ಅಥವಾ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿರುತ್ತೆ ನಮ್ಮ ಕನೆಕ್ಷನ್, ಆಗ ಖಂಡಿತ ಅವ್ರೇನ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನ ನಮ್ಗೆ ಮುನ್ಸೂಚನೆ ಮೂಲಕ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಅದು ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕಷ್ಟೇ, ಅದು ಗೊತ್ತಾದಾಗ ಮಾತ್ರ ಅದ್ರ ಹೆಲ್ಪ್ ನಮಗೆ ಯುಟಿಲೈಸ್ ಆಗುತ್ತೆ. ನಂತರ ತಂದೆ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಆಗಿ ಕೇವಲ ಸಂಗಮ ಯುಗದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಮಾರ್ಗವನ್ನು ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನ ಮುಕ್ತಿಧಾಮಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋವರೆಗೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಏನೆಲ್ಲ ಅಗತ್ಯತೆ ಇದೆ, ನಾವೇನೆಲ್ಲ ಸಂಪೂರ್ಣ ಆಗಬೇಕು ಶಕ್ತಿಗಳಿಂದ ಗುಣಗಳಿಂದ, ಆ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯಾದಂತಹ ಗುಣಗಳನ್ನು ಕೂಡ ತುಂಬುವಂತ ಕೇರ್ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತವ್ರು ಬಾಬಾ ಮಾತ್ರ, ಬೇರೆ ಯಾರು ಕೂಡ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. ನಂತರ ಬಾಬೋರು ನಾವು ಆತ್ಮಗಳನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಖಂಡಿತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವು ನನ್ನನ್ನ ನೆನಪು ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ನಮ್ಮನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಸರೆಂಡರ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಮಾತ್ರ ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನ ಪೂರ್ಣ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಧ್ಯೆ ಎಲ್ಲಾದರೂ ಬ್ರೇಕ್ ಆದರೂ ಕೂಡ ಅದರ ತೊಂದರೆಯನ್ನು ನಾವೇ ಕೂಡ ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಬಾಬಾವ್ರು ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ನಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ವಿಕಾರ ರೂಪಿದ ಮುಳ್ಳುಗಳು ತುಂಬಾ ಚುಚ್ಚಿಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ತುಂಬಾ ನೋವಾಗಿದೆ, ಅದು ತುಂಬಾ ಪ್ಯಾಚ್ ಕೂಡ ಆಗಿದೆ, ರಿಪೇರಿ ಕೂಡ ಆಗಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಸೊ ಅಂತ ಮುಳ್ಳನ್ನ ಬಾಬಾವ್ರು ಎಷ್ಟು ಸಲೀಸಾಗಿ ತೆಗಿತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ತರದ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ರಕ್ತ ಬರಬಾರದು, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ಯಾಚ್ ಆಗಬಾರದು, ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಮನಸ್ಸು ಮುರಿದು ಹೋಗಬಾರದು, ಆ ತರದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಹೊಲಿಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಅದನ್ನ ಅಷ್ಟು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದನ್ನ ಬೇರೆ ಯಾರು ಕೂಡ ಅಲ್ಲಗಾಡ್ಸಕ್ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಬಾಬಾವ್ರನ್ನ ಸದಾ ಜೊತೆಗೆ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಮಾತ್ರ. ಮತ್ತೆ ಮುಳ್ಳು ಚುಚ್ಚಿಕೊಳ್ಬಾರದು. ಅದಕ್ಕೆ ಕೂಡ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಚುಚ್ಚಿಕೊಂಡ್ರು ಕೂಡ ಬಾಬು ಅವರು ಅದನ್ನ ಪದೇ ಪದೇ ನಮ್ಗೆ ಮುರುಳಿನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ರಿಮೈಂಡ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಮ್ಗೆ, ನೀವ್ ಈ ತರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಂತ. ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದೇ ತರ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡ್ತಾರೆ. ಸೊ ನಾವು ಅದನ್ನ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಗಮನ ಹರಿಸಿದಾಗ ಖಂಡಿತ ಅದು ಸರಿ ಹೋಗುತ್ತೆ. ಯಾವುದೇ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಯಾಲರಿ ಕೊಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಎಕ್ಸೆಪ್ಟ್ ಅವರ್ ಲೌಕಿಕ ತಂದೆ ತಾಯಿ ಬಿಟ್ರೆ ಅವರು ಕೂಡ ದೇ ಆರ್ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟಿಂಗ್ ಸಮಥಿಂಗ್ ಫ್ರಮ್ ಅಸ್ ಆಫ್ಟರ್ ವೆನ್ ಯುವರ್ ದೇ ಗ್ರೋ ಓಲ್ಡ್. ಅದಿರುತ್ತೆ, ಅದು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ, ಮಕ್ಕಳ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೂಡ ಆಗಿರುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ತಂದೆ ನಮ್ಮನ್ನು ಯಾವುದೇ ತರದ ಬಾಂಡೇಜ್ಗೂ ಕೂಡ ಸಿಕ್ಸೋದಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಏನು ಕೂಡ ನಮ್ಮಿಂದ ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಅವರು. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಗೇನೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರೋ ಅವರು ಅದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ವಿನಃ ಅವ್ರು ನಮ್ಮಿಂದ ಏನನ್ನು ಕೂಡ ಒಂದು ಪೈಸನು ಕೂಡ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ತರದ ಏನನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡದೇ ಇರುವಂತಹ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಅವರು. ಫುಲ್ ಅಶ್ಯೂರ್ಡ್ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಫಾರ್ ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ನೌ ಫಾರ್ ಬಟ್ ಆಲ್ಸೋ ಫಾರ್ ದ ಫ್ಯೂಚರ್ ಆಲ್ಸೋ. ಈಗಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನ ಪ್ರಪಂಚದಿಂದ ತೆಗೆದು ಕಸದಿಂದ ತೆಗೆದು ಹೂಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಬೇರೆ ಇದ್ರೊಳಗಡೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದೇ ತರ ನಮ್ಮನ್ನ ಮತ್ತೆ ಭವಿಷ್ಯದ ಜಗತ್ತಿಗೆ ಆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಶೃಂಗಾರ ಮಾಡಿ ಜಗತ್ತಿನ ಶೋಕೇಸಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸುವಂತಹ ಕೇರ್ ಟೇಕರ್ ಬಾಬಾ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಓಂ ಶಾಂತಿ.
ಕಿವಯ್ಯ ಬೋಟ್ಮ್ಯಾನ್ ಇದರ ಹಾಕಿ ಬೇಡ ಜೈಯೆ ಬಾಡಿಗಾರ್ಡ್.
ಓಂ ಶಾಂತಿ. ಬಾಬಾ ಹಾಲ್ ಟೈಮ್ ಬಚ್ಚೊಂಕೋ ರಕ್ಷಾ ಕರ್ತಾ ಹೈ, ಸದಾ ಸಾಥ್ ಮೇ ರಹತಾ ಹೈ, ಸದಾ ಬಚ್ಚೊಂಕೋ ಪಲ್ಕೋ ಮೇ ಬಿಟಾತಾ ಹೈ. ಬಾಬಾ ಆಲ್ವೇಸ್ ಟೇಕ್ ಕೇರ್ ಅಬೌಟ್ ಹಿಸ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ಮೀನ್ಸ್ ಸದಾ ಅಟೆನ್ಷನ್ ರಕ್ತಾ ಹೈ. ಮಿನಿಸ್ಟರ್ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬಾಡಿಗಾರ್ಡ್ ಈಸ್ ವಿಸಿಬಲ್, ಅವರ್ ಬಾಡಿಗಾರ್ಡ್ ಈಸ್ ಇನ್ವಿಸಿಬಲ್. Baba will always secure our children like in chhatra chaya mein baba ka bachchon ko rakshan karta hai. Baba murli dwara har bachchon ki rakshan karta hai. When we go outside always baba saath mein le janenge. They will protect. Baba protects every children of the entire world as there is children. Baba will always secure his children as bodyguard. When Shivaba himself is protecting us as our bodyguard, where is the worry? Thank you.
Either next Baba as father, Bap, either Ajay. Tab tak, Kivaya, batai.
Om Shanti. Baba hame jivan rupi boat, hamare jivan rupi boat Baba chalate hain. Baba iske liye koi fees nahi lete hain. Baba hame Vishay Sagar se Shir Sagar tak le jate hain. बाबा को हमने अपना जीवन रूपी बोट दे दिया है तो हम निश्चिंत और निर्भय रह सकते हैं और है भी. बाबा हमारी जीवन रूपी बोट का कैप्टन है. बाबा हमें नर्क से स्वर्ग ले जाते हैं. बाबा हमें एक कंडीशन डालते हैं कि वो बोट तभी जलाएंगे अगर ज्ञान योग का चप्पू हमारे पास हो तो. बाबा हमें माया रूपी शार्क्स और पायरेट्स यानी कि समुद्री लुटेरों से बचाते हैं. बाबा हमें जीवन रूपी यात्रा में तरह तरह के ट्रेजर हंट्स यानी कि खजाने की एक्सपीडिशंस में, कभी गुणों की एक्सपीडिशंस, कभी शक्तियों की एक्सपीडिशंस में लेके जाते हैं. ओम शांति.
सुप्रीम सर्जन किसका दिया है, किसी को सर्जन दिया है ना, इधर आके बैठ जाएंगे. तब तक आपका है बाप
पिता,
पिता के रूप में.
पिता का रिलेशन, यह है आत्मा का सबसे पहला पिता, और ये पिता है यही आके हमको आखिरी में याद दिलाता है कि मैं पिता हूं। और ये सारे सभी आस्तिक को, नास्तिक को आस्तिक बनाता है। और एक एज ए पिता अपनी सारी प्रॉपर्टी बच्चों को विल करता है, तो वो पिता शायद नहीं करेगा, ये पिता कर देता है। और एज ए फादर, पिता का पहले बच्चों पर प्यार होता है, ये ऐसा पिता है जो बच्चों पे कभी भी गुस्सा नहीं करता है। ये पिता समय प्रति समय बच्चों को गाइड करता है, फोर्स नहीं करता है, अपना ओपिनियन देता है। यह पिता ऐसा है जो अपने से भी ऊंचा बनाता है। डबल पूजा होती है ना, अपने से भी ऊंचा बनाता है। जैसे वो पिता पालन पोषण करता है, यह पिता भी हर एक मोड़ पे बच्चों के पालन पोषण करता है ज्ञान और योग से। जैसे वो पिता सब कुछ, ऑल नीड्स, जो जरूरत है वो देता है, ऐसे ही यहां पे भी समय पे, शायद वो पिता समय पर नहीं देगा, ये पिता समय पर दे देता है, नॉलेज हो कुछ भी हो। ये पिता हमको लायक बनाता है। सारी दुनिया नालायक हो गई ना, बाबा बोलते हैं ना, नालायक हो गया अब तो, सबको लायक बनाता है। जैसे वो पिता बच्चों के आसपास रहता है हमेशा, ऐसे ही ये पिता भी हमारे बहुत आसपास ही है। ये पिता हमको मुक्ति और जीवन मुक्ति का रास्ता बताता है। जैसे ये पिता का काम है विश्व कल्याणकारी बनना, ऐसे ही बनाना, वैसे ही हम बच्चों को भी विश्व कल्याण करिए अपना पेशा दे देता है। अपना जो काम है वो उस काम में हमको जुड़ा देता है। ये पिता हमको विश्व का महाराजा बना देता है। ये पिता अपनी जो भी ताकत है, पावर से सभी अपने बच्चों में डाल देता है। ये पिता सारे बच्चों को इक्वली देखता है, मतभेद नहीं है। ये पिता ऐसा है कोई भी बच्चों में वीकनेस नहीं देखता है। ये पिता ऐसा है हर एक बच्चे पे दया दिखाता है। ये पिता ऐसा है आपके एक कॉल पे आ जाता है, मतलब कि एक बार बुलाया दिल से, मेरा बाबा, बस हाजिर हो जाता है। टाइम टू टाइम करेक्ट नॉलेज, करेक्ट गाइडेंस देने वाला ये पिता है। ये पिता बच्चे कितने भी कड़वे हो, मीठे बच्चे ही बोलता है। ये पिता तीनों लोक का मालिक है। आज की मुरली का एक पॉइंट है, ये पिता अपनी कमाई नहीं करता है, बच्चों की कमाई कराता है। ये पिता पिता में आके पिता का परिचय देता है, समझ में, ब्रह्मा बाबा कहने आते ना। ये पिता हमको फादर कैसे बनना है, यानी कि सतयुग में हम राजा रानी के रूप में मदर फादर ही रहते हैं ना, राजा रानी मतलब प्रजा के लिए मदर फादर ही होते हैं, वहां तक का भी सोचता है। ये पिता ऐसा है, बच्चे इस पिता को डिसरिगार्ड करते हैं, फिर भी ये पिता बच्चों को रिगार्ड देता है। ओम शांति।
30 पॉइंट। लास्ट इधर माशुक वैलेंटाइन, किसको तो दिया है ना, हाँ आ जाइए। तब तक इनका क्या है, सर्जन, बस हो गए ना सारे, हाँ एक तो बचा है, इधर का सब हो गया ना, पीछे का ये सब हो गया। चलो सर्जन।
ओम शांति। बाबा एक हेलो। ओम शांति। बाबा सर्जन ग्रुप में कैसे है इसमें? बाबा आत्मा में रहने वाली सभी रोग को ज्ञान रूपी इंजेक्शन देने वाली देके क्यूर करते हैं। बाबा 63 जन्म की पाप कर्म को दूर करने वाला अविनाशी सर्जन है। बाबा सबके ऊपर दया दृष्टि देके सबको हेल्दी बनाने वाला सर्जन है। बाबा सब मनोविकारों को दूर करने वाला साइकोलॉजिस्ट है। बाबा कांटों के जंगल को पुल बनाने वाला सर्जन है। बाबा हमें 21 जन्म के लिए निरोगी बनाता है। बाबा सभी रोगों के लिए एक ही इंजेक्शन देता है। बाबा हमें फ्री में आत्मा को ट्रीटमेंट देता है। बाबा सभी आत्माओं को दृष्टि से ट्रीटमेंट देके सबको क्यूर करते हैं। बाबा सूक्ष्म शस्त्रों से आत्मा का सर्जरी करता है। बाबा देहाभिमान का सर्जरी करके हमें आत्माभिमान बनाने वाला अविनाशी सर्जन है। ओम शांति।
बाबा वैलेंटाइन।
नम प्रियतम बंद 81 वर्ष आयत। 81 ವರ್ಷದಿಂದ
ಓಂ ಶಾಂತಿ।
ಕನ್ನಡ ಈ ಶರೀರದ ಡಾಕ್ಟರು ಕತ್ರಿ ಹಿಡಿದು ಶರೀರದ ಸರ್ಜನ್ ಕತ್ರಿ ಹಿಡಿದು ಶರೀರದ ಮಾತ್ರ ಸರ್ಜ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಆದರೆ ಅಲೌಕಿಕ ಸರ್ಜನ್ ಅಥವಾ ಪರಮಾತ್ಮ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಸರ್ಜನ್ ಅವರ ಆತ್ಮದ ಮಾತ್ರ ಸರ್ಜನ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಆದರೆ ಈ ಸಚಿನ್ ಸರ್ಜನ್ ಇದಾರಲ್ಲ ಆತ್ಮದ್ದು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಶರೀರದ್ದು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ।
ಬಾಬಾ ಎಸ್ ಮಾಶುಕ್।
ಓಂ ಶಾಂತಿ। ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪ್ರಿಯತಮ ಬಂದು 81 ವರ್ಷ ಆಗಿದೆ। 81 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ದಾಪರಯುಗದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಸೀತೆಯರು ಪ್ರಿಯತಮರು ನಮ್ಮನ್ನು ರಾವಣ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ ಅಲ್ವಾ। 81 ವರ್ಷದಿಂದ ರಾವಣನಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯತಮ। ಎಷ್ಟು ಜನ ಎಷ್ಟು ಪ್ರಿಯತಮನ ಆರಿಸ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಎಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಿಯತಮರು, ಎಚ್ಚುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಷ್ಟು ಪ್ರಿಯತಮರು। ಅಂತ ಸತ್ಯ ಪ್ರಿಯತಮ ಇವತ್ತು ನಾವೆಲ್ಲ ಜೈಲಿನಿಂದ ಬಿಡುಗಡೆಯಾಗಿ ಆ ಪ್ರಿಯತಮನಿಗೋಸ್ಕರ ಖುಷಿಯ ಅಲೆಯಲ್ಲಿ ತೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅಂತ ಪ್ರಿಯತಮ 2500 ವರ್ಷ ನಮಗೆ ರಾವಣನ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ। ಆ ರಾವಣ ಇನ್ನೇನು ತೊಂದರೆ ಕೊಡಕ್ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಿಯತಮ ಬಂದಾಗೋಯ್ತು ಅಲ್ವಾ। ಇನ್ನೇನು ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾನೆ ರಾವಣ, ಅವನ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಹೋಗ್ಬೇಕಷ್ಟೇನೆ, ಏಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಪ್ರಿಯತಮ ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗಾಗಿ ಭಯನೇ ಇಲ್ಲ ಆಯ್ತಾ। ಆಮೇಲಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರಿಯತಮ ಹೇಗೆ ಲೆಟರ್ ಬರೀತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅಮೃತ ವೇಳೆಯಲ್ಲಿನೇ ಆ ಪ್ರಿಯತಮ ಅಂತ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾತಾಡಬಹುದು, ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಮಾತಾಡಬಹುದು, ಅಷ್ಟು ಸಕಾಶು ಅಷ್ಟು ಧೈರ್ಯ ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರೆ। ಆ ನಂತರ ಲವ್ ಲೆಟರ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಲವ್ ಲೆಟರ್ ಅಂದ್ರೆ ಆ ಲವ್ ಲೆಟರ್ ಬರ್ದಿರೋ 4 ಪೇಜ್ ಓದ್ತಾ ಇದ್ರೆ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಆನಂದ ಭಾಷ ಬಂದು ಹೊಡಿತಾರೆ, ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಲವ್ ಲೆಟರ್ ಕೊಡ್ತಾರೆ। ಈ ತರ ಲವ್ ಲೆಟರ್ ಯಾರು ಬರೀತಾರೆ? ನಮ್ ಪ್ರಿಯತಮ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಈ ತರ ಲವ್ ಲೆಟರ್ ಯಾರು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ಅದು ನಮ್ ಪ್ರಿಯತಮ ಮಾತ್ರ। ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನಮ್ ಪ್ರಿಯತಮನಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಸತ್ಯ ಪಾರ್ವತಿಯರು, ಎಷ್ಟು ವರ್ಷ ತಪಸ್ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂತ ಶಿವನ ಪಡೆಯಕ್ಕೆ ಅಲ್ವಾ. ಅಂತ ಪ್ರಿಯತಮ ಬಂದ್ಮೇಲೆ ಇನ್ನೇನು ಭಯ ಅನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ. ಅಂತ ಅಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಪ್ರಿಯತಮ ಯಾರು ಸಿಗ್ತಾರೆ? ಯಾರು ಸಿಗಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೋಡಿ, ಲೌಕಿಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇನೆ, ಒಂದಲ್ಲ ಒಂದು ಬೈತಾರೆ, ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಮಾತು ಕೂಡ ಬೈದಿಲ್ಲ ಪ್ರಿಯತಮ. ಒಂದು ಇವು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 81 ವರ್ಷದಿಂದ ಒಂದೇ ಒಂದು ನಮಗೆ ಒಂದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಕೂಡ ನಮಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಿಯತಮಗೆ ಒಂಚೂರು ಕೂಡ ಮನಸ್ಸಿಗೆ ತೊಂದರೆನೇ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅಂತ ಪ್ರಿಯತಮ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರಿ ಅಲ್ವಾ? ಅಂತ ಪ್ರಿಯತಮ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮನನ್ನ ನೆನಪು ಮಾಡಿದ ಕ್ಷಣವೇ ಎದುರಲ್ಲಿರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ ಪ್ರಿಯತಮ ಎಲ್ಲೋ ದೂರ ಇರ್ತಾರೆ, ಅವರೇನು ಈ ಕ್ಷಣ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರಾ? ಆದ್ರೆ ಈ ಪ್ರಿಯತಮನ ನೆನಪು ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ ಮುಂದೆ. ಈ ತರ ಪ್ರಿಯತಮ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದಿರಿ? ಅದೆಲ್ಲ ಅಂತ ಪ್ರಿಯತಮ ನಮ್ಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋ ನಮ್ಮ ಅದೃಷ್ಟ. ಮತ್ತೆ ಸತ್ಯ ಪ್ರಿಯತಮ ಇವರು, ಸತ್ಯ ಪ್ರಿಯತಮ ಇವರು ಕೈ ಕೊಡಲ್ಲ, ಮೊಸನು ಕೊಡಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಪ್ರೀತಿಯ ಲವನೀನ್ಯತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ತಲ್ಲಿನರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಪ್ರಿಯತಮನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ನಾವು ನವೆಂಬರ್ 10 ತಾರೀಕು ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ ಅಲ್ವಾ? ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಅಲ್ವಾ? ಅದೇನು ನಮಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾರೆ? ಸೆಕೆಂಡ್ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ಪರಂಧಾಮದಿಂದ ಸೆಕೆಂಡ್ ಅಲ್ಲಿ ನಮಗೋಸ್ಕರ ಬರ್ತಾರೆ. ಕೆಲವು ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಗಳು ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಸತ್ಯ ಪಾರ್ವತಿಯರು, ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮ ನಾವೆಲ್ಲ ಪ್ರಿಯತಮರನ್ನ, ಪ್ರಿಯತಮರಿಗೆ ಪ್ರಿಯತಮ ಅಮರ ಕಥೆ ಹೇಳಿ ಅಮರಲೋಕಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡೋಯ್ತಾರೆ. ಯಾರು ಕರ್ಕೊಂಡೋಯ್ತಾರೆ ಅಮರಲೋಕಕ್ಕೆ? ಇವತ್ತು ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆದ್ರೆ ಬಂಧನ ಅಂತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬಂಧನ ಅಂತಾರೆ? ನಮ್ ಪ್ರಿಯತಮ ನಮಗೆ ಅಮರಲೋಕಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ತಾನೆ? ಅಮರಲೋಕದಲ್ಲಿ ಏನಾರು ಅಲ್ಲಿ ದುಃಖ ಇರುತ್ತಾ? ಖುಷಿಯೇ ಖುಷಿ ಅಲ್ವಾ? ಅಂತ ಪ್ರಿಯತಮ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದೀರಾ? ಆಯ್ತಾ. ಆಮೇಲೆ ಪ್ರಿಯತಮರ ಜೊತೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ, ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಿಶ್ಚಿತಾರ್ಥ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ, ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ಪ್ರಿಯತಮ 10 ಜನ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು, ಎಷ್ಟು ಜನ ಪ್ರಿಯತಮರಿದ್ದಾರೆ ಅಲ್ವಾ? ಹಾಗಾಗಿ ನೀವೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪ್ರಿಯತಮರು ಒಟ್ಟೆಗೆಜ್ಜೆ ಬರಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ, ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಸೇರ್ಬೇಕು. ಲೌಕಿಕರಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಹೆಂಡತಿ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸೌತಿ ಸೌತಿ ಅಂತ ಜಗಳ ಆಡ್ತಾರೆ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಂಗಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಸೇರಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು. ಅಂತ ಅಂತ ಪ್ರಿಯತಮನ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಲ್ವಾ? ಎಷ್ಟು ಜನ ಪ್ರಿಯತಮರಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಅವರೆಲ್ಲ ಜೈಲಲ್ಲಿ ಬಂದಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸೀತೆಯರು ಆ ರಾವಣ ಅಪಹರಣ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಅವರಿಗೆ ಹೆಂಗೆ ಬಿಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಂತೇನೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಂಧಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ರಾವಣನ ಜೈಲಿನಿಂದ ಸೀತೆಯರಿದ್ದಾರಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಬಿಡಿಸ್ಕೊಬಂದು ನಮ್ ರಾಮನ್ ಜೊತೆಗೆ ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಸಿ, ಆ ರಾಮನ್ ಜೊತೆ ನಮ್ದು ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಿದೆ, ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಬನ್ನಿ ಮದುವೆಯಾಗಿ ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಸಿ, ಅವಾಗ ಇನ್ನೂ ಚಂದ ಇರುತ್ತಲ್ವಾ? ಎಷ್ಟರ ಪ್ರಿಯತಮರು ಒಟ್ಟಿಗೆ, ಇಂಥ ಪ್ರಿಯತಮರನ್ನ ಈಗ ಇನ್ನೇನು ದಿಬ್ಬಡ ಹೋಗೋದಿದೆ, ಇನ್ನವ್ರಿಗೆ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಶಿವನ್ ಜೊತೆ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ, ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮ ಜೊತೆ ಮದುವೆ ಆಗಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಅಷ್ಟೇನೆ. ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಇದಾಗಲೇ ಎಲ್ಲ ಖುಷಿ ಇರೋದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಲವ್ ಲೆಟರ್ ಬರೀತಾ ಇರ್ತಾರಲ್ವಾ, ಆಗ್ಲೇ ಖುಷಿ. ಹೆಂಗಿರುತ್ತೆ ಲವ್ ಲೆಟರ್? ಕದ್ದು ಕದ್ದು ನೋಡ್ತೀವಿ, ಹಿಂಗೆ ಎತ್ತಿ ಎತ್ತಿ ನೋಡೋದು, ಅತೀಂದ್ರಿಯ ಸುಖ. ಈ ಸುಖ ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಲ್ವಾ? ಇಂಥ ಪ್ರಿಯತಮೆಯರನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮನ್ನ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ದಿಬ್ಬಣದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡೋಗ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ? ಅದೇ ಹೇಳ್ತಾರ, ಆಮೇಲಿಂದ ಪ್ರಿಯತಮ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಪ್ರತಿ ಕ್ಷಣ ಇರ್ತಾರೆ, ಆಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ಮಲ್ಕೊಂಡಾಗಲೂ ಕೂಡ ಆ ಪ್ರಿಯತಮ ಅಲ್ಲಿ ಕನ್ಸಲ್ ಬರ್ತಾರೆ. ಅಡಿಗೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಇನ್ನೇನೇ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೂ ಕೂಡ ಅವ್ರದೇ ನೆನಪು. ಅದೇನೋ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ, ಹಾಡು ನಿನ್ನದೇ ನೆನಪು ದಿನವೂ ಮನದಲ್ಲಿ ಅಂತ, ಆತರ ಆ ಪ್ರಿಯತಮನ ನೆನಪು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಆನಂದ ಭಾಷ್ವ ಏರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಖುಷಿಯ ನಶೆ ಏರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಇದೆಲ್ಲ ಸಿಗುತ್ತೆ, ಇದಾವೆ ಎಲ್ಲೂ ಸಿಗಲ್ಲ, ಇಷ್ಟು ಖುಷಿ ಅಲ್ವಾ ಆ ತರ. ಮತ್ತೆ ನನ್ನ ಪ್ರಿಯತಮ ಅವಿನಾಶಿ, ನಾವು ಕೂಡ ಅವಿನಾಶಿ. ಆಮೇಲೆ ಪ್ರೀತಿಯು ಕೂಡ ಅವಿನಾಶಿ. ಮತ್ತೆ ಆ ಪ್ರಿಯತಮ ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ಪ್ರೀತಿ ತಗೋಬಹುದು, ಸಾಗರ ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೂ ತಗೋಬಹುದು ಪ್ರೀತಿ. ಯಾರ್ಯಾರು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ತಗೋತೀರ ಅಷ್ಟು ತಗೋಬಹುದು, ಅದು ಕಮ್ಮಿನೇ ಆಗಲ್ಲ, ಹೆಚ್ಚುತ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಓಂ ಶಾಂತಿ.
ಹಮ್ ಏಕ ಲೈನ್ ಗಾಯಂಗೇ, ಸಬ್ ಲೋಗ್ ಹಮಾರೇ ಸಾಥ್ ಗಾಯಂಗೇ. ತಬ್ ತಕ್ ಟೀಚರ್ ಬೆನ್ ಆಸ್ ಅ ಫ್ರೆಂಡ್, ಫ್ರೆಂಡ್ ಕಾ ಕೌನ್ ಬೋಲ್ ರೇ, ಆ ಜಾಯಿ. ಹಮ್ ಏಕ ಲೈನ್ ಗಾಯಂಗೇ ಸಬ್ ಸಾಥ್ ಮೇ ಗಾನಾ, ಮೌಜ್ ಚಾಲು ಚಾಲು. ಮೌಜೋ ಕೇ ದಿನ್ ಮಿಲನ್ ಕೀ ಯೇ ರಾತೆ, ಬೀತೆ ಕಭಿ ನಾ ಯೇ ಥಮ್ ಜಾಯೇ ಹರದಮ್, ಗರ್ ಜೋ ಹಮಾರಾ ಬಸ್ ಜೋ ಚಲೇ ತೋ ಹಮ್ ರೋಕ್ ಲೇಂಗೇ ದಿನ್ ಯೇ ಸುಹಾನೆ, ತುಮ್ ಹೋ ಹಮಾರೆ ಹಮ್ ಹೈ ತುಮಾರೆ, ಬಾಬಾ ಯೇ ಕಿತನೆ ಪ್ಯಾರೆ ನಜಾರೆ, ತೇರೆ ಪ್ಯಾರ ಕೆ ಆಗೆ ತುಮಾರೆ, ತುಮ್ ಹೋ ಹಮಾರೆ, ಬಾಬಾ ಯೇ ಕಿತನೆ ಪ್ಯಾರೆ ನಜಾರೆ, ಹಮ್ ಹೈ ತುಮಾರೆ. ಪ್ಯಾರ ಕೆ ಆಗೆ ಚೀಜ ಪೀಕಾ, ಪ್ಯಾರ ಕೆ ಆಗೆ ಹರ ಚೀಜ ಪೀಕಾ, ವೋ ತಾಜ ಪೀಕಾ ವೋ ತಖ್ತ ಪೀಕಾ,
ಕರ ತೂ ಹಮಾರಾ ಸಬ್ ಕುಛ ಹಮಾರಾ,
ಕರ ತೂ ಹಮಾರಾ ಸಬ್ ಕುಛ ಹಮಾರಾ, ಬದಲೆ ಮೇ ತೇರೇ ಕುಛ ಔರ್ ನಾ ಲೂ, ಹಮ್ ಹೈ ತುಮಾರೇ ತುಮ್ ಹೋ ಹಮಾರೇ, ಬಾಬಾ ಯೇ ಕಿತನೇ ಪ್ಯಾರೇ ನಜಾರೇ, ಹಮ್ ಹೈ ತುಮಾರೇ. ಫ್ರೆಂಡ್
ಓಂ ಶಾಂತಿ. ಬಾಬಾ ಫ್ರೆಂಡ್ ರೂಪದಲ್ಲಿ, ಖುದಾ ದೋಸ್ತ್ ಐಸಾ ಮಿಲಾ ಹೇ ಜೋ ಕುಚ್ ಕಹೇಂಗೆ ಸಬ್ ಸುನೇಗಾ ಸಬ್ ಸಮಾಲೇಗಾ ವೋ ಕಿಸಿಕೋ ನಹೀ ಬತಾಯೇಗಾ. ಐಸಾ ದೋಸ್ತ್, ಐಸಾ ದೋಸ್ತ್ ಜಬ್ ಜಬ್ ಭೀ ಬುಲಾಯೇಂಗೆ, ಕೋಯಿ ಭೀ ಟೈಮ್ ಪರ್ ಕಿಸಿ ಭೀ ಟೈಮ್ ಪರ್ ಬುಲಾಯೇಂಗೆ, ತುರಂತ ಆ ಜಾತಾ ಹೈ. ಔರ್ ಐಸಾ ಫ್ರೆಂಡ್ ಹೇ ಆಲ್ವೇಸ್ ಅವೈಲೇಬಲ್, ಜಬ್ ಭೀ ಬೋಲೇಂಗೆ ಉನ್ಕಾ ಜಬ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ ಹೋತಾ ಹೈ ತೋ ಕಭಿ ಭೀ ಎಂಗೇಜ್ ನಹೀ ಆತಾ ಹೈ, ಜಬ್ ಭೀ ಬುಲಾಯೇಂಗೆ ತಬ್ ಆಲ್ವೇಸ್ ಅವೈಲೇಬಲ್. ಐಸಾ ಖುದಾ ದೋಸ್ತ್ ಉನ್ಕಾ ಅನ್ಕಂಡೀಷನಲ್ ಲವ್ ಗಿವನ್ ಬೈ ಹಿಮ್, ಸಾರೇ ಸಮಯ ಪರ್ ಮೇರಾ ಹರೇಕ್ ಬಾತ್ ಹರ್ ಸಮಯ ಸುನ್ತಾ ಹೈ ಔರ್ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಭೀ ದೇತಾ ಹೈ. ऐसा फ्रेंड कितना भी बोले वो कभी थकता नहीं है। मैं कितना भी बोलू वो सुनता ही रहेगा, कभी थकेगा नहीं। और फिर नहीं फिर रेस्पॉन्ड भी देगा और सलाह भी देगा, समाधान भी देगा। नो नीड ऑफ करेंसी, नो नीड ऑफ सिम कार्ड, नो नीड ऑफ टावर। हर कार्य में साथी बनकर साथ देता है। हमारी जो भी पर्सनल बातें होती है वो पर्सनल बातें भी सुनकर समा लेता है, समाधान भी देता है। फ्रेंड ऐसा है जो सुनता भी है, मन की बातें जो किसी को भी नहीं सुनाते वो बात यदि किसी को सुनाने में लज्जा आती है, लेकिन ऐसा फ्रेंड वो सब सुनता है, उनके पास सुनाने में लज्जा नहीं आता। ऐसा फ्रेंड जब आके मिला है तो मन, जब हम सभी बातें उनको सुनाएंगे तो ऐसा हम लाइट फील हो जाएंगे। ऐसा फ्रेंड है जो जो भी बातें उनको सुना लेंगे तो हम लाइट हो जाएंगे। ऐसा सकाश देता है, ऐसा फ्रेंड है, हम इमीडिएट हल्के हो जाते हैं, लाइट हो जाते हैं। ऐसा दोस्त कभी भूल नहीं पाएंगे। यदि हम भूल जाएंगे तो भी वो फिर याद, खुद हमको याद करता है, बुलाता है, प्यार करता है, साथ देता है। सबसे दूर होते हुए भी इतना नजदीक अनुभव कराता है जो खुद सब समय पर, हर समय पर आ जाता है। हर समय स्नेह का साथ देता, स्नेह का वर्षा बरसाता। इतना बड़ी अथॉरिटी होते हुए भी वो कभी अपना स्टेटस मेंटेन नहीं करता है। हमारे साथ इतना अच्छा मिलजुल के रहता है, वो कभी इतना बड़ी अथॉरिटी होते हुए भी हमारे साथ मिलजुल के रहता है, कभी वो इंसल्ट नहीं करता है हमको, और भी एडवाइस करता है, इंसल्ट नहीं करता है, एडवाइस करता है। ऐसा फ्रेंड जो 21 जन्मों का गिफ्ट दे देता, एक बार ऐसा मिल जाता है जो 21 जन्मों के लिए गिफ्ट देता है। नेवर एंडिंग फ्रेंडशिप है। यह फ्रेंड ऐसा है जो सब कुछ, फ्रेंड होते हुए भी सब कुछ है, माना ऐसा फ्रेंड का संबंध निभाता जो सिर्फ फ्रेंड होते हुए भी सब संबंध निभाता है। अविनाशी स्नेह का संबंध बांधा हुआ है। और ऐसा फ्रेंड है, आजकल के फ्रेंड्स फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड कहते हैं, लेकिन ऐसा तो नहीं निभाते, लेकिन ऐसा ये फ्रेंड खुदा दोस्त, फ्रेंड इन नीड इज एन फ्रेंड इन डीड। जब भी बुलाएंगे तब इमीडिएट आ जाता है। ऐसा फ्रेंड जो कब हम दोनों का बर्थडे इकट्ठा होता है, हम ऐसे फ्रेंड से मिले हैं, हम दोनों का जन्मदिन एक ही दिन है। और ऐसा फ्रेंड है जैसे यूजुअली फ्रेंड्स अलग अलग घर में रहते हैं, हम तो इकट्ठे रहते हैं सदा कल के लिए। ऐसा फ्रेंड कभी धोखा नहीं देता है। ऐसा फ्रेंडली रिलेशन है। ऐसा रिलेशनशिप दूसरा सब रिलेशनशिप दुख में बांध देता कभी कभी, लेकिन ऐसा फ्रेंडशिप है जो सब दुखों से दूर कर देता, मिठा देता। और ऐसा गोल्डन फ्रेंडशिप है। ये गोल्डन फ्रेंडशिप हमको भी गोल्डन बनाता और दूसरों को भी गोल्डन बनाता है। और ऐसा फ्रेंडशिप है, इस शिप में मैं और वो सिर्फ दो ही है, एक बाबा दूसरा ना कोई। ऐसा शिप में हम ये फ्रेंडशिप का निभा रहे हैं। ऐसा फ्रेंड दोनों की जयंती या बर्थडे एक ही दिन होता है।
12 ವರೆಗೆ ಬಂದಿದ್ರಲ್ಲ ಹಂಗೆ ಆನ್ ಟೈಮ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು